आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ईओएस 5 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. महिला बचत गटांच्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं आश्वासन. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमांच्या आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी लागणार. आणि महिला T20 आशिया चषक स्पर्धेत भारताचा हाँगकाँगवर 137 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. ईओएस 5 या भूसमकालिक कक्षेतील पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोनं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर सुमारे 18 मिनिटांनी हा उपग्रह निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला. या उपग्रहाद्वारे तात्काळ उपलब्ध होणाऱ्या प्रतिमांमुळे कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात देशाला मोठी मदत होईल असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलं आहे. चौहान यांनी काल मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. यावेळी महिला लाभार्थींनी कर्ज मंजुरी आणि वितरणातील विलंब यासह विविध अडचणी मांडल्या. या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून मुंबई सावंतवाडी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसंच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल याप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मुंबई सावंतवाडी एक्सप्रेसमुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि सावंतवाडी रोड दरम्यान दररोज ही एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे. गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील चाकरमान्यांना या रेल्वेगाडीची विशेष भेट मिळाली आहे. त्यातच कोकणातल्या निसर्गाचं बहरलेलं मनोहारी रूप त्यांच्या प्रवासाचा आनंद आणखी द्विगुणित करणार आहे. ऐकूया कोकणात सध्या सर्वत्र दिसणाऱ्या या नयनरम्य देखाव्याचं सविस्तर वर्णन आमच्या प्रतिनिधीकडून.
पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू झाल्याची जणू साक्षच देणारी ही रंगीबिरंगी रानफुलं सिंधुदुर्गच्या डोंगर पठारावर बहरलीत. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांचं लक्ष वेधून घेणारं हे मनोहारी दृश्य सध्या कोकणच्या निसर्ग सौंदर्यात भर घालतंय. हिरवाईच्या पार्श्वभूमीवर उमललेली निळी पांढरी आणि विविध छटांची फुलं पाहताना निसर्गानंच गणरायाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट केल्याचा भास होतोय. कोकणातल्या गणेशोत्सवाच्या पारंपरिक सजावटीत हरण आणि निळी परडी यांना विशेष महत्व आहे. गणेश चतुर्थीच्या काळात घरातली माटवी सजवण्यासाठी पूर्वापार या रानफुलांचा वापर केला जातो. त्यामुळे या फुलांचं बहरणं हे केवळ निसर्ग सौंदर्य नसून कोकणच्या लोकपरंपरा आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेलं एक भावनिक नातं आहे. मात्र या निसर्ग सौंदर्यामागे चिंतेची किनार सुद्धा आहे. बदलतं हवामान, पर्यावरणातले बदल आणि मानवी हस्तक्षेप यांचा परिणाम या रानफुलांच्या वाढीवर होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या फुलांचं प्रमाण कमी होत असल्याचं सुद्धा दिसून येतंय. म्हणूनच गणेशोत्सवाच्या निमित्तानं या पारंपरिक फुलांचं महत्व पुन्हा अधोरेखित होत असताना त्यांचं संवर्धन आणि नैसर्गिक अधिवासाचं जतन करण्याची गरज व्यक्त होते. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
कृष्ण जन्माष्टमीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात मथुरा वृंदावन इथं जन्माष्टमीचा जल्लोष आहे. राज्यातही सर्व कृष्ण मंदिरांमध्ये मध्यरात्री साजऱ्या होणाऱ्या कृष्ण जन्मोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गणेशोत्सवातील उत्साह कायम ठेवत ध्वनी मर्यादेचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली. विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी काल संवाद साधला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना सामाजिक आणि कायदेशीर मर्यादा पाळणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ध्वनी प्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा कुमार यांनी निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. आपला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. पहिल्या वर्षी कदाचित 100% होणार नाही, परंतु 100% जाण्याकडे आपण प्रयत्न केले पाहिजेत, एकमेकांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान नागपूर पोलिसांनी सणासुदीच्या काळात मोठ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणा बीम्स आणि लेझर लाईट्सवर बंदी घातली आहे. आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील. सोलापुरातही गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटला बंदी घालण्यात आली आहे. 13 ते 26 सप्टेंबर या कालावधीत ही बंदी लागू असेल. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी जारी केले आहेत. महाप्रसाद, इफ्तार पार्टी, अन्नछत्र, लंगर किंवा भंडारा अशा सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमांसाठी आता किमान 7 दिवस आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी लागणार आहे. कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेला नमुना हा संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांकडे द्यावा लागेल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली आहे. या कार्यक्रमांसाठी अन्न शिजवणारे आणि पुरवणारे हे दोघेही केटरिंगच्या कक्षेमध्ये येतात, त्यामुळे त्यांच्याकडे आवश्यक तो परवाना असणं बंधनकारक आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी इथं भेट घेतली. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, प्रसाद लाड यांच्यासह यावेळी उपस्थित होते. गावागावामध्ये कुणबी नोंदीच्या याद्या लावण्याच्या मागणीला शिष्टमंडळानं होकार दिला. हे काम 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. तसंच हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप करता येईल असं सरकारच्या शिष्टमंडळानं सांगितलं. मात्र मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली. दरम्यान जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काल जालना, धुळे, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला. क्रिकेट. महिला टी20 आशिया चषक स्पर्धेत काल भारतानं हाँगकाँगचा 137 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 गडी गमावून 193 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून स्मृती मानधनानं 64 चेंडूत 124 धावांची उत्कृष्ट खेळी केली. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संघ 17व्या षटकात अवघ्या 56 धावांवर सर्वबाद झाला. दीप्ती शर्मानं 9 धावा देत 3, नंदानीनं 2 तर प्रेमा रावतनं 2 बळी घेतले. स्मृती मानधना हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना उद्या पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पावसानं दडी मारल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीनं दुष्काळ जाहीर करावा, तसंच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे. हवामान. कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. EOS 5 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. महिला बचत गटांच्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं आश्वासन. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमांच्या आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी लागणार. आणि महिला टी20 आशिया चषक स्पर्धेत भारताचा हाँगकाँगवर 137 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.